अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, सप्टेंबर महिन्यापासून आपण महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधव मराठी भाषेविषयक काय काम करतात याविषयी जाणून घेत आहोत। श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दिल्ली इथले सचिव प्रवीर चित्रे सर आज आपल्याकडे आलेले आहेत। चित्रे सर, या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
नमस्कार
सर। पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ हे नाव जरासं वेगळं वाटतं, तर हे नाव आणि या मागचा इतिहास आणि हे नेमकं कधी स्थापन झालं आहे, ही संस्था नेमकी कधी स्थापन झाली आणि ती काय काम करते याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तर त्याविषयी थोडक्यात सांगा।
हो नक्कीच। 14 एप्रिल 1984 साली पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ या मराठी मंडळाची स्थापना झाली। हे दिल्लीतील पूर्व भागात आहे म्हणून ह्याचं नाव त्यावेळी पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ ठेवण्यात आलं। या व्यतिरिक्त असं काहीही कारण नाही आहे ज्याच्यासाठी याचं नाव पूर्वांचल ठेवलं गेलेलं आहे। इथली लोक बरीचशी कन्फ्यूज करतात, पूर्वांचल म्हणजे हे बिहारी लोकांचं मंडळ तर नाही? नाही, हे मराठी मंडळींचं मंडळ आहे आणि हे पूर्वी दिल्लीतलं मंडळ असल्यामुळे ह्याचं नाव पूर्वांचल हे ठेवण्यात आलं होतं। तेव्हा दिल्लीतील मराठी बांधवांना संस्कृती आणि आपली जी कला आणि सर्व जपण्याच्या हिशोबाने हे मंडळ स्थापन करण्यात आलं होतं। तर आपले सगळे सण कसे एकत्र सादर करता येईल, सगळे कार्यक्रम त्या हिशोबाने इथे आपण प्लॅन करतो। मंडळाचं जे स्थापना झाली होती ती 14 एप्रिल 1984 ला झाली होती। त्या हिशोबाने गुढीपाडवा होता, तर गुढीपाडव्याच्या जवळपास आपण आपले कार्यक्रम सुरू करतो आणि वर्षातली वेगवेगळी सण आपण इथे सादर करतो। सण ही महाराष्ट्राचेच असतात, आपण जसे महाराष्ट्रात सण साजरे करतो तसेच आपण इथेही साजरे करतो। आम्ही इथे 5 दिवसाचा गणेश उत्सव करतो, त्यानंतर कोजागिरीचा कार्यक्रम असतो। पूर्वी आम्ही दिवाळी मिलन पण करायचो, परंतु कोजागिरी आणि दिवाळी मिलन ह्याच्यामध्ये वेळ कमी असल्यामुळे आणि जवळपासची लोक असल्यामुळे त्यांचं अटेंडन्स कमी व्हायला लागलं, म्हणून मग आम्ही कोजागिरीचा कार्यक्रम करणं जास्त योग्य ठरवलं। कारण दिवाळीला बरीचशी मंडळी आपापल्या गावी जातात, त्याच्यामुळे त्यांचा अटेंडन्स येऊ शकत नाही, हा एक पण प्रॉब्लेम आम्हाला जाणवला। याच्या व्यतिरिक्त आपली सहल असते आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीमध्ये संक्रांतीचा एक मोठा कार्यक्रम आपण घेतो।
सर, महाराष्ट्रातील सणांविषयी हे झालं, यात फक्त महाराष्ट्रीयन असलेले लोक सहभागी होतात की इतर भाषिक लोक त्यामध्ये सामील होतात, आणि महाराष्ट्रीयनच सण साजरे होतात की इतर भाषिकांचेही सण अशा वेळेला साजरे होतात?
आपली मराठी मंडळी तर नक्कीच येतात, त्याच्यामध्ये असेही मंडळी आहेत जे मेन्स मॅरिड टू मराठी आहेत किंवा फिमेल्स मॅरिड टू मराठी आहेत, असे नॉन मराठी लोक देखील या कार्यक्रमात जरूर येतात, आवर्जून येतात। एवढंच नाही तर गणपती उत्सवात आम्ही हे स्पेशली पाहिलेलं आहे की आमची बरीचशी मित्रमंडळ जी नॉन मराठी आहेत ती जरूर सहभागी होतात आणि गणपतीसाठी बऱ्यापैकी सगळ्यांमध्ये मिळून मिसळून आणि आपला सहभाग देण्याचा प्रयत्न करतात। आम्ही जो गणपती उत्सव असतो 5 दिवसाचा, त्याच्यामध्ये आपली लोकधारा आणि आपली संस्कृती हे आपण सांभाळण्याच्या हिशोबाने आम्ही एक नियम केलेला आहे की गणपतीच्या पहिल्या दिवशी आम्ही शक्यतोवर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतो आणि कीर्तनासाठी महाराष्ट्रातूनच मोस्टली कीर्तनकार येतात। मेल फिमेल सर्वच कीर्तनकार इथे सादर करून गेले आहेत, मुंबई, पुणा, नागपूर आणि महाराष्ट्रातील विविध भागातून येणारे कीर्तनकार आमच्याकडे सादर करून गेलेले आहेत कार्यक्रम। व्यतिरिक्त नाटक, गाण्याची कार्यक्रम असे आम्ही दरवर्षी करतो। विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातूनच कलाकार येतात असं नाही, तर आता याच वर्षीचं जर तुम्ही घ्याल तर आमच्याकडे गाण्याचा कार्यक्रम झाशीहून समीर भालेराव यांनी केला होता. तसंच कानपूरच्या एका ग्रुपनी आमच्याकडे नाटक सादर केलं होतं. हौशी मंडळी होती ऑफकोर्स, पण खूप सुंदर नाटक त्यांनी सादर केलं होतं. म्हणजे आम्ही असं ते रिस्ट्रिक्ट नाही करत की फक्त महाराष्ट्रातनंच आले पाहिजे, पण मराठी मंडळी जिथून कुठून त्यांच्या कलेला त्यांच्या सगळ्या या कार्यक्रमांना वाव देण्याच्या हिशोबाने आम्ही आमचं स्टेज देतो.
सर, या पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ यांची सभासद संख्या ही किती आहे आणि नवीन तरुण मुलांचा सहभाग त्यात असतो का? त्यांना भाषेविषयी किंवा एकंदरीतच मराठी संस्कृतीविषयी काय वाटतं किंवा ते कसे जोडले जातात? त्यांचा सहभाग किती आणि कसा असतो?
दिल्लीमध्ये जी राहणारी मंडळी आहे त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन पिढ्या दिल्लीमध्ये राहिलेल्या अशी देखील मंडळी आहे. आणि अशी जो जो 350 ते 400 सभासद आजच्या डेटला आमच्या मंडळात आहेत. एक विशेष प्रॉब्लेम आम्हाला आता पाहायला मिळायला लागला आहे की लग्न होऊन झाल्यानंतर किंवा नोकरीच्यानी म्हणा, इथल्या मुली किंवा मुलं जे आहेत हे दिल्लीच्या बाहेर परत जायला लागले आहे. आणि कुठे ना कुठे आता आम्हाला हे जाणवायला लागलंय की आपलं जे मंडळ आहे थोडं छोटं होत आहे. परंतु इथे संपत नाही. दिल्लीमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन भरपूर येते. दिल्लीमध्ये नोकरी कामकाजाच्या निमित्ताने महाराष्ट्रातनं आणि दुसऱ्या प्रांतातून मराठी मंडळी जरूर येतात, कामाला येतात आणि ते मंडळामध्ये सहभाग घेतात. परंतु हे होतं की दोन तीन वर्ष चार वर्ष जोपर्यंत ते इथे असतात तोपर्यंत एकत्र राहतात आणि त्याच्यानंतर मग ते गेल्यानंतर देखील पण ते आमच्याशी जुडलेले असतात ही एक विशेष बाब म्हणायला पाहिजे. जसं आता आम्हाला म्हणता येईल की आम्हाला आता बोलायची वेळ यायला लागली की पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ बंगलोर असं आम्हाला करायची वेळ आली आहे, कारण आमच्याकडची बरीचशी मंडळी बंगलोरला स्थापित झालेली आहे. तर अशा रीतीने मंडळाचं म्हणजे जो हे आहे ते वाढून राहिलेला आहे. नवीन पिढीच्या हिशोबाने महाराष्ट्र मंडळामध्ये आम्ही विविध कार्यक्रम त्यांच्या हिशोबाने पण घ्यायचा प्रयत्न करतो. गाण्यांची कार्यक्रम असो किंवा नाटक असो की त्यांच्याही चॉईसच्या हिशोबाने आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो. आम्ही यावर्षी गणपती उत्सवात एक दिवस विशेष करून मराठी वाचन या विषयावरती दिलेला होता. ज्याच्यामध्ये आपल्या मंडळातील सिनियर आणि ज्युनियर नवीन येणाऱ्या पोरांनी देखील बऱ्यापैकी आपलं वाचन इथे सादर केलं. आणि त्या वाचनामध्ये त्यांच्या स्वलिखित कविता असू शकतात, स्वलिखित लेख असू शकतात आणि इतरही मराठी साहित्याला ते जसं कसं सपोर्ट देऊ शकतील असं म्हणता येईल ते आम्ही इथे मान्य करतो त्यांचं आणि इथे प्रेझेंटेशन घेतो.
नक्कीच सर, नवीन पिढीकडे आपली भाषा किंवा संस्कृती जाणं खूप आवश्यक आहे, कारण हिंदी आणि इंग्रजीचा वापर फक्त ही मुलं करत असतात. तर पूर्वांचल महाराष्ट्र मंडळाचे जे सभासद आहेत ते दिल्लीतून बदलून गेल्यानंतर सुद्धा जोडलेले राहतात, त्यांचा स्नेहभाव चालू राहतो असं आपण म्हटलात, तर ते कोणत्या माध्यमातून जोडलेले राहतात?
आमच्यापैकी बरीचशी अशी मंडळी आहेत जी गणपतीला प्रयत्न करतात आवर्जून इथे येण्याचा. या व्यतिरिक्त जेव्हा केव्हा ते दिल्लीत येतात तेव्हा एकमेकांची भेट होणे. तसंच नाही तर आता आमची जी जुनी मंडळी आहेत ज्यांच्याकडे आता यंग मुलं आहेत, जी लग्नाची मुलं आहेत, तर या लग्नांमध्ये पण आम्ही एकमेकांच्या लग्नांमध्ये सामील होतो. ते येतात किंवा आम्ही जातो हे कार्यक्रम जरूर होतात. माझ्याच मुलीचं लग्न 2 वर्षापूर्वी झालं होतं, तर आमची काही मंडळी मुंबई पुण्याहून बंगलोरहून पण आली होती जी पूर्वांचलची आमची जुनी सभासद आणि जुने आमचे स्नेही झालेले आहेत असं मी म्हणेन त्यांना.
सर, आपल्या संस्थेला महाराष्ट्रीयन बांधवांकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा आहेत? त्यांनी आपल्याशी कसं जोडलं जावं किंवा काय आपल्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात असं आपल्याला वाटतं?
आम्ही दिल्लीमध्ये राहून महाराष्ट्राला खरोखरी मिस करतो. आजकाल DTH आणि OTT या माध्यमातून दिल्लीमध्ये आम्हाला महाराष्ट्रातील विविध कार्यक्रम बघायला तर मिळतात, परंतु कित्येक वेळेला ही नाटकं किंवा लाईव्ह संवाद तर पर्सनली समोर स्टेजवर पाहायला मिळाली, त्यांचं सादरीकरण समोर बघायला मिळालं तर खूप आनंद होतो. तर असे काही कलाकार आहेत जे आमच्याकडे रेग्युलरली येतात आहे, ज्याच्यामध्ये प्रशांत दामले आहे, ह्यांनी बरेच वेळा आमच्याकडे नाटक सादर केलेलं आहे. दिल्लीमध्ये संकर्षण आणि स्पृहा यांचा एक खूपच सुंदर अफलातून कार्यक्रम झाला. 15 दिवसापूर्वी देवबाबळी हे महाराष्ट्रात गाजत असलेलं मराठी संगीत नाटक इथे झालं. तर असे महाराष्ट्रातले जर आम्हाला कलाकार इथे भेटायला मिळाले आणि महाराष्ट्रातले सिनेमे चित्रपट जर इथे पाहायला मिळाले तर आम्हाला खूप आनंद होतो. दिल्लीमध्ये नवीन येणारे चित्रपट लागतात पण एखाद्याच हॉलमध्ये लागतात, मान्य आहेत, जास्त त्याच्यासाठी ऑडियन्स नसतो, पण ज्या छोट्या ऑडिटोरियम मध्ये लागतात तिथे सगळी मंडळी जाऊन ते चित्रपट बघतात. आपल्यामध्ये मराठी अशी कुठून भरल्यासारखी झालेली आहे आणि आम्ही प्रत्येक घरामध्ये हा प्रयत्न करतो की मराठी ही घरात बोलली जावी, जेणेकरून घरातली जी मुलं आहेत ती मराठी बोलतील. आणि मला हे खात्रीपूर्वक बोलता येईल की आता आमच्या घरांमध्ये आम्ही पाहिलेलं आहे तर आमची मुलं जी मराठी बोलतात ती कित्येक महाराष्ट्रातले जे आजकाल थोडस हिंदीचं काय म्हणतात वर्चस्व झालेले जे भाग आहे तिथली मराठी आहे त्याच्यापेक्षा आमच्या पोरांची मराठी चांगली असेल हे खात्रीपूर्वक मी सांगू शकतो. अशी माझी काही मित्र ऑलरेडी बोलून गेलेली आहेत की होय तुमच्या पोरांची इतकी सुंदर मराठी कशी.
हा, तुम्ही त्यांना मराठी शिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करतात का, म्हणजे काही कार्यशाळा घेणं किंवा स्पर्धा घेणं, त्यांचा वाचनाकडे किंवा मराठी भाषेकडे ओढा वाढेल असे काही प्रयत्न आपल्याकडून केले जातात का?
बघा, मराठी संस्कृती जपण्यासाठी जसं कीर्तन हे एक आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे, तसंच शिवाजी महाराज म्हणा किंवा इथे काही मंडळ आहेत जे स्वामी समर्थांविषयी कार्यक्रम करतात, मनाचे श्लोक म्हणा किंवा समर्थ रामदासांवरचे कार्यक्रम असतात, दासनवमीचा कार्यक्रम, हे वेगवेगळी मंडळ इथे घेत असतात. दिल्ली मोठं शहर आहे, मोठं पसरलेलं शहर आहे, त्याच्यामुळे आजच्या डेटला दिल्लीमध्ये जवळजवळ 38 ते 40 वेगवेगळी महाराष्ट्र मंडळं आहेत आणि सगळीच मंडळं काही ना काही प्रयत्न करतात. काही मंडळं वेगळी कार्यक्रम करतात, जसं दिल्लीतलं सगळ्यात जुनं मंडळ आहे महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज, ज्याला आता 100 वर्षांच्या वर झाली आहेत, ती 2 मराठी शाळा चालवतं आणि त्या शाळेसाठी आमची मुलं देखील कनेक्टेड राहतात. आणि जसं तुम्ही म्हटलं कार्यशाळा आणि वाचन आणि यासाठी, तर जसं मी आत्ताच सांगितलं यावर्षी गणपतीमध्ये आम्ही मराठी वाचन या विषयावर विशेष कार्यक्रम घेतला. या व्यतिरिक्त एक छोटासा एक प्रयोग आम्ही सुरुवात केला आणि आता तो मोठा झालेला आहे, ज्याच्यामध्ये गोष्ट अर्धी आमची अर्धी तुमची असं एक सदर आम्ही चालू केलं, ज्याच्यामध्ये एक काहीतरी विषय दिला जातो आणि ती गोष्ट पूर्ण मराठीत करायची हे त्यांना सांगितलं जातं आणि ह्याच्यासाठी चांगल्यापैकी लहान मोठ्या मुलांचं सगळ्यांचंच पार्टिसिपेशन मिळतं. एसे कॉम्पिटिशन म्हणा किंवा आता बृहन्महाराष्ट्र मंडळाची दिल्लीमध्ये कॉम्पिटिशन झाली, त्यांना देखील आम्ही जॉईन केलं, त्यांना देखील आम्ही सहभाग दिला, तर अशा रीतीने वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात.
पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ दिल्ली या संस्थेचे सचिव प्रवीर चित्रे सर आज आपल्याकडे आले आणि तिथे महाराष्ट्र मंडळामध्ये एकंदरीत काय घडामोडी चालतात याविषयी त्यांनी आपल्याला माहिती सांगितली. सर, आज आपण इथं आलात, मी याबद्दल आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी.